या सुन बाईन बर नाही केलं ग बाया, या सुन बाईन बर नाही केलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
मला काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
मला काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
मला काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
काळू बाईचा गडप लई अवघडप लई अवघडप, अन चढून चढून माझ्या पायाला आलं फाड।
अग कशान ग,
अग येडे हा केवढा मोठा घाट, आणि हो घाट चढून चढून माझी पाठ दुखायला लागली अब।
अग मग पाट्यावर धरून खस्सा कसा वाट की मग राहील बघ तुझी कंबर दुखायची।
अग त्यानं कुठं राहती भाई, अग म्हणूनच म्हणतीय।
अग काय म्हणतीय,
या सुन बाईन बर नाही केलं ग बाया, या सुन बाईन बर नाही केलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
मला काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
मला काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया, हळदी कुंकाची आवड, आणि माझ्या जीवाची झाली लई परवड।
कशाल ग,
अग काळूबाईच माझ्या जीवाला याड लागलं।
अग ये बया येडी बिडी हुशील,
अग येडे देवीच्या दारात कुठे येड होत होई, अग म्हणूनच म्हणतीय।
अग काय म्हणतीय,
या सुन बाईन बर नाही केलं ग बया, या सुन बाईन बर नाही केलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
मला काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
मांढर गावी गेली काळूच्या दर्शनाला, गेले दर्शनाला आणि ध्यास लागला माझ्या जीवाला।
अग कसला ध्यास लागला ग,
अग म्हातार माझ खोकत बिकत असल, आणि त्याला कुणी खाल्लं का पिल्लं कुणी विचारलं बी नसल।
आवात्या बाय मामंजूच्या फुड्यात घम्याला बर शिळ तुकडं ठेवून आली।
अग शिळ तुकडं ठेवून आलीच होई, अग म्हणूनच म्हणतीय।
अग काय म्हणतीय,
या सुन बाईन बर नाही केलं ग बाया, या सुन बाईन बर नाही केलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
मला काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
काळू बायला नेलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया,
काळू बायला माझ्या मी घाली ते साकड, घाली ते साकड त्याला तुपाचा जाळीन मी काकड।
आवात्या बाय पण हे सार कशासाठी,
अग घरादारात सुख शांती नांदावी, गुरा ढोरानं गोठा भरावा, आणि
आणि काय आत्या बाय,
अग भारताराला माझ्या आयुष्य लाभावं म्हणूनच म्हणतीय।
अग काय म्हणतीय,
या सुन बाईन बर नाही केलं ग बाया, या सुन बाईन बर नाही केलं ग बाया, मला काळू बायला नेलं ग बाया, मला